चीनीमंडी.com पॉडकास्ट। बिलासपूरला पोहोचले टोळदल, अधिकारी आणि शेतकऱ्यांनी सांभाळला मोर्चा। पिलभीत पासून बहेडी येथून टोळदल शुक्रवारी रामपूरला पोहोचले। बिलासपूरच्या हजरतपूर गावात टोळदलांना पाहून शेतकऱ्यांनी गोंधळ केला। येथील शेतकरी पहिल्यापासूनच सतर्क होते आणि शेतात थाळ्या घेऊन उभे होते। कृषी अधिकारी देखील तिथे पोहोचले। फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या देखील पोहोचल्या आणि कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली। प्रदेशातील विविध जनपद मध्ये टोळदलाने आपला आतंक माजवला आहे। टोळदल पिकांवर हल्ला चढवून काही तासातच पिकांचे नुकसान करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। गुरुवारी बिलासपूर मध्ये स्थानिक प्रशासनाने बरेली जनपदच्या सीमेपासून सटे गावातील शेतकऱ्यांना सूचित केले होते की टोळदल रात्री कोणत्याही वेळी हल्ला करू शकते, ज्यावर बिलासपूरच्या मंगतरपूर, अकिलपूर, लखीमपूर, सितोरा, करतारपूर आणि गोधी आदी गावातील शेतकरी अलर्ट झाले होते। शुक्रवारी अनेक शेतकरी शेतांमध्ये थाळी घेऊन आले। संध्याकाळी हरजतपूर गावात टोळदल आल्यानंतर थाळ्या वाजवण्यात आला। राष्ट्रीय पंचायती राज प्रधान संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरजीत सिंग यांनी सांगितले की टोळदल येणार असल्याच्या सूचनेवर बॉर्डर पासून सटे क्षेत्रातील विविध गावातील शेतकऱ्यांना सूचित करण्यात आले आहे। याशिवाय त्यांनी फटाके आणि थाळ्या वाजवण्यासह कीटकनाशक फवारणीचा उपयोग करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत। कृषी विभागाचे कर्मचारी गावागावात तैनात करण्यात आले आहेत। हे शेतकऱ्यांना जागरूक करत आहेत। त्यांना सांगत आहेत की टोळदलाला पळवण्यासाठी शेतांवर थाळी वाजवा, डीजे वाजवा, गोंधळ करा आणि फटाके वाजवा, जेणेकरून टोळदल पळून जाईल आणि पिकाचे नुकसान होणार नाही। याबाबत ऊस विभाग आणि साखर कारखाने सतर्क आहेत। जिल्हा अग्निशमन अधिकारी मतबूल हुसेन यांनी सांगितले की सर्व तहसीलीसाठी फायर ब्रिगेडची गाडी उपलब्ध करण्यात आली आहे।